यशाया प्रबोधक नु पुस्तक एना 53 अध्याय यशाया प्रबोधक नु पुस्तक अध्याय 53। आपणने जे कहेवामां आव्युं छे ते कोणे मान्युं छे अने यहोवानो भूज कोनी आगळ प्रगट थयेलो छे? ते तो तेनी सन्मुख फणगानी जेम तथा सूकी भूमिमानी जळनी जेम उग्यो। तेनामां कंई सौंदर्य न हतुं ने लावण्य न हतुं। आपणे तेने जोयो त्यारे तेनुं स्वरूप एवुं नहोतुं के आपणे तेने चाहिए। ते माणसोथी धिक्कारायेलो तथा तजायेलो हतो, दुखी पुरुष ने दर्दनो अनुभवी ने जेने जोईने आपणे मुख अवळुं फेरवीए एवो ते धिक्कार पामेलो हतो ने आपणे तेनी कदर बूझी नहीं। खचित तेने आपणा दर्द माथे लीधा छे ने आपणा दुख वेठ्या छे, पण आपणे तो तेने हणायेलो, देवथी मार पामेलो तथा पीड़ित थयेलो मान्यो, पण आपणा अपराधोने लीधे ते विंधायो, आपणा पापोने लीधे ते कचडायो। आपणने शांति प्राप्त करावाने माटे तेने शिक्षा थई ने तेना शोळथी आपणने साजापण मळ्युं छे। आपणे सर्व घेटानी जेम भटकी गया छीए, दरेक पोतपोताने मार्गे वळी गयो छे अने यहोवाए तेना पर आपण सर्वना पापनो भार मुक्यो छे। तेना पर जुलम गुजारवामां आव्यो तो पण तेणे नम्र थईने पोतानुं मोह उगाळ्युं नहीं। हलवान वध करवा माटे लई जवामां आवे छे तेना जेवो, अने घेटी पोताना कातरनानी आगळ मूंगी रहे छे तेना जेवो ते हतो। तेणे तो पोतानुं मोह उगाळ्युं ज नहीं, जुलमथी तथा न्याय चुकादाथी तेने लई जवामां आव्यो। तेनी पेढ़ीना माणसोमांथी कोणे विचार कर्यो के मारा लोकना अपराधोने लीधे तेना पर मार पड्यो ने तेने जीवताओनी भूमि परथी मारी नाखवामां आव्यो? तेनी कबर दुष्टोनी भेगी ठरावेली हती अने तेनी मरण अवस्थामां ते द्रव्यवानी संघाते हतो, केम के तेणे अपकार कर्यो नहोतो ने तेना मुखमां कपट नहोतुं। तो पण यहोवानी मरजी तेने कचड़वानी हती, तेणे तेने दुखी कर्यो, तेना आत्मानु दोषार्था पण थशे त्यारे ते पोताना संतान जोशे, ते दीर्घायु थशे ने तेने हाथे यहोवानो हेतु सफल थशे। ते पोताना आत्माना कष्टनु फळ जोईने संतोष पामशे। मारो न्यायी सेवक पोताना ज्ञानथी घणाओने न्यायी ठरावशे अने तेओना अपराधो ते पोताने माथे लेशे। ते माटे हुं महान पुरुषोनी साथे तेने हिस्सो वेची आपीश अने पराक्रमीओनी साथे ते लूंट वेचशे, कारण के तेणे पोतानो आत्मा मरण पामता सुधी रेडी दीधो अने ते अपराधीओमां गणायो। परंतु तेणे तो घणाओना पाप माथे लीधा अने अपराधीओने माटे मध्यस्थी करी।